कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी शिवाजी साटम. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
सर, तुमची इमेज अशी झाली आहे की सगळीकडेच तुम्हाला सलाम ठोकला जात असेल. आणि
आणखीन एक अंधेरीला कसं आहे, स्टेशनच्या जवळचा जो सर्कल नाही का, तिकडे एकूण 6-7 रस्ते येतात ना, आणि ऐन वेळेला 7 वाजले होते. आणि मी आणि आमचे VP सिंग निर्माते दिग्दर्शक 100 आणि CIDचे पण ते त्यांची गाडी, मी आणि ते चाललो होतो आणि बरोबर रस्ता म्हणजे येलो होता म्हणून याने दामटली गाडी, पण कुठे लाल झाला. लाल झाल्याबरोबर अंधेरीसारख्या ठिकाणी कुणी थांबत नाही, आम्ही मधोमध. कारण बरं मला हळूच कानात आमचा VP सिंग म्हणाला होता हवादारला बघताना, शिवाजी अब देखते तेरा पासपोर्ट चालू आहे, चलता आहे क्या अभी भी. तर सगळं झालं, हवालदार आला तिकडून, बघितलं काय साहेब तुम्ही अहो तुम्ही हे असं करायला लागला. तर म्हटलं आम्ही काही नाही केलं, हे चालवत आहेत गाडी, हे कोण आहेत माहिती आहे का, 100 आणि आता CIDचे निर्माते दिग्दर्शक, काय सांगता काय असं सांगितल्यावर त्याने आणखीन डोळे विस्फारित झाले. अरे बाप रे, म्हणे चला 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 तिकडे चला. हो म्हटलं कामाला जायचं आहे, आता काय पावती असेल, चहा पिऊया छानपैकी, आणि सांगतो तुम्हाला हे घाई घाईत जायचं बंद करा, उद्या आम्हाला कार्यक्रम बघायचे आहेत तुमचे.
काही न बोलता तुमचा चेहरा म्हणजे पासपोर्ट आहे झाला.
अगं मी बँकेत जात होतो एकदा सकाळी, तर तिने चाललो बघितला सिग्नल दामटेचा, कारण क्रॉफर्ड मार्केटचा सिग्नल गेल्याबरोबर तिकडून हवालदार समोरनं झाला, डायरेक्ट हात दाखवला. अरे साहेब तुम्ही थांबा जरा. अहो म्हटलं साहेबांना सांगा जाऊ दे, काय पावती असेल. नाही या बाहेर आलो, थांबा 5 मिनटं. म्हटलं सर न हे पटकन बोलव त्याला. त्यांनी स्टुडिओ फोटोग्राफरला बोलवायला पाठवलं होतं, एक फोटो काढायचा एकत्र म्हणून. अरे असे एक एक किस्से आहेत ना.
तर तुम्ही इतक्या उत्तमोत्तम फिल्म हिंदीत म्हणा मराठीत म्हणा केल्या जात, म्हणजे उत्तरायण म्हणा किंवा दे धक्का म्हणा, ह्या अशा कल्ट फिल्म झाल्या आहेत की ज्यामुळे काहीतरी चेंज झालंय. तुमची सगळ्यात फेवरेट अशी कुठली फिल्म तुम्ही म्हणाल की जी करताना तुम्हाला खूप आनंद मिळाला आणि तुम्हाला ती खूप हृदयाजवळ आहे?
तू आता नावं घेतलीस ती दोन आहेतच, उत्तरायण दे धक्का. हापूस मला खूप आवडलं,
हापूस पण खूप छान.
आणि मानसन्मान नावाची फिल्म जी सॅडली त्या स्वाईन फ्लू मुळे लोकांनी पाहिलीच नाही, ती मी आणि रीमा आहे त्यात. आणि हिंदीमध्ये म्हणशील तर गुलाम ए मुस्तफा आहे, वास्तव आहे. मला उतुतू पण खूप आवडलं होतं, गुलजार साहेबांचं खूप गोड कॅरेक्टर होतं ते, त्या शेतकऱ्याचं ज्याची बायको चीफ मिनिस्टर वाहून ते ॲम्बिशियस असते ती. म्हटलं तर मी आत्तापर्यंत मला जे आवडले तेच चित्रपट केले. मला नायक म्हटलं पण माझा कॅरेक्टर किती आवडला, सर्वसाधारण आपला माणूस देवबोळा, काही भानगड नको काही नको, त्यामुळे असं एक असं पर्टिक्युलर नाही. पण हे करताना काहीतरी गंमत वेगळी होती की जी खूप भावलेली होती त्यात.
पण सर असं असतं ना की अनेकदा ह्या इंडस्ट्रीमध्ये किती मोठे कलाकार असले तरी फसले जातात, पैसे मिळत नाहीत, अशा गोष्टी झाल्या.
पार्ट ऑफ युअर जॉब, पार्ट ऑफ युअर प्रोफेशन. काय नाटकातनं पण झालेले आहेत की पण ठीक आहे. आय मीन अगं तू माझे किस्से मी दिदींच्याकडनं ऐकलेले, लता दिदींचे, त्यांच्या त्यावेळेच्या ह्याच्यातनं, की आपल्याला स्वतःला शेवटी असं वाटायला लागलं की आपलेच पैसे आणि आपण भीक मागतोय त्यांच्याकडे. यू कांट हेल्प इट.
खऱ्या आयुष्यात तुम्हाला कधी पोलीस स्टेशनला जावं लागलं का?
जाऊ लागलो होतो ना पासपोर्टच्या ह्याच्यासाठी. उगीच घरी पाठवून द्यायचं तर नाही तुम्ही या. अरे मग हे 1.5 तास 2 तास उगीच सगळ्या प्रत्येकाला पोलिसांना फोटो पाहिजे, मग चहा पाजतात, RTO मध्ये जा, तेच सिनियर केस बीज विंचून उभे राहतात आणि काय विचार.
हाउ स्वीट सर, पण ते त्यांचं प्रेम असल्यामुळे
म्हणजे ही सगळी त्या याची कृपा आहे ईश्वराची. आणखीन काय
म्हणजे तुमचे सगळे काम घरी बसल्या बसल्या होतात का, लायसन्स पासपोर्ट?
नाही नाही होऊ शकतं ते, त्यांनी फक्त आता काय येऊन चौकशी करतात ना की इथेच राहतात काही बघा, मग त्याच्यासाठी मला तिथे जायची काय करते, मग तुम्ही फोन करा की आम्ही येतोय या, पण नाही तिथे या. साहेबांनी सांगितलं या त्यांना बोलवा इकडे.
छोटासा रॅपिड फायर राऊंड, आजच्या पिढीची एक सवय बदलायला हवी असं तुम्हाला वाटतं ती कुठली?
नाही उलट ते एवढे फास्ट आहेत आणि एवढं त्या स्पीडमध्ये सगळ्या गोष्टी करतात त्याचं अजब वाटतं, म्हणजे मला तर कौतुक वाटतं.
अभिजित मध्ये माझ्यातले हे गुण मला दिसतात.
उलट अभिजित कडे एवढा फोकस आहे प्रत्येक गोष्टीकडे, तो जेव्हा एखादी गोष्ट करतो तेवढा फोकस किंवा तेवढा पेशन्स माझ्याकडे नव्हता.
कुठल्या कलाकारासोबत एखादं काम परत करायला आवडेल, जे कदाचित आता हयात पण नसतील किंवा असतील?
या नीना बरोबर, आता रीमा नाही आहे बिचारी, हो मजा येते खूप.
आईच्या हातचा आवडता पदार्थ जो तुम्ही मिस करता की आई माझं हे अप्रतिम बनवायची आई?
हो मासे, पण मग अरुणा सुद्धा नंतर तिच्यापेक्षा कधी कधी छान बनवायची असे दोघांची मी भांडण लावून द्यायचो.
ओके, फेवरेट फिल्म हापूस की दे धक्का?
दोन्ही ग.
आजच्या इंटरव्ह्यू मधली आवडलेली गोष्ट कुठली?
तू.
वा, माझा अप्रेझल चांगला होणार सर.
मग
पण यापूर्वी सर तुम्ही कुठल्या गोष्टी बोलल्या नव्हत्या ज्या तुम्ही आज बोललात?
हे आज तुला मगाशी बोललो नाही का मी, ते लहानपणी फुकत होतो तेव्हा हँगर तुटेपर्यंत मार खाल्ली, कधी कोणाला सांगितलं नव्हतं, आजही मी तुला सांगितलंय.
थँक्यू, थँक्यू सर. 93.5 रेड एफएम बजाते रहो.